चीनीमंडी.com पॉडकास्ट।
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया कोरोना पॉझिटिव्ह। कोरोनाने पूर्ण जगात हाहाकार माजवला आहे। याचे विळख्यात करोडो लोक आलेले आहेत। आता जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांमधले एक अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प देखील कोरोनाग्रस्त आढळले आहेत। ट्रम्प यांनी याची माहिती ट्विटरवरून दिली। टेस्ट रिझल्ट आल्यानंतर दोघांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे। व्हाईट हाऊस मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे खासगी सल्लागार होप हिक्स देखील शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते, ज्यानंतर ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीने कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला होता। ट्रम्प यांनी ट्विटरवर लिहिले आहे की मी आणि मेलानिया कोरोनाग्रस्त आढळून आलो आहोत। आम्ही आमच्या क्वारंटाईन आणि रिकव्हरीची प्रक्रिया लगेचच सुरू करू। आम्ही दोघे मिळून याचा सामना करू।